बस नहीं, ट्रिंग ट्रिंग कर रहा है मेरा फोन यहाँ पर, बेस्ट फ्रेंड के बारे में बताने के लिए इतने ज्यादा कॉल आ रहे हैं यहाँ पर।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक MH935 में लौट कर आ चुकी है और यहाँ पर है एक ब्यूटीफुल सा कॉल। इनके बेस्ट फ्रेंड ना कोई और ही है, इंसान नहीं है इनके बेस्ट फ्रेंड्स।
मी बंधन बोलता है। माझे बेस्ट फ्रेंड आहे माझे टेक्स्टबुक, मला टेक्स्टबुक कोणती असो बुक खूप वाचायला आवडतात, आणि स्पेशली म्हटलं तर रॉबिन शर्माची खूप 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 जास्त आवडतात। आणि ते फ्रेंड खूप सारे आहेत, माझे मम्मा पप्पा आणि फरू खूप आहेत, पण स्पेशली म्हणजे मी जेव्हा बोर होतो तेव्हा मला बुक बोर होतो किंवा मला रागवतो तर मी रडणं सोडून बुक वाचतो, माझी हॅबिट आहे आणि मला बुक वाचायला खूप जास्त आवडते।
खूप छान। मग आता सध्या तू काय वाचतोयस?
सध्या मी द मॉन्क हू हॅज सोल्ड हिज फरारी, रॉबिन शर्माची एडिशन आहे ती वाचत आहे, कारण माझी जस्ट आता नीट झाली आहे आणि 460 स्कोर केला आहे, त्यामुळे ऍडमिशन तर होऊन जाईल माहित आहे मला, पण आता मी मॉन्क ती वाचत आहे रॉबिन शर्माचे।
व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, थँक्यू तू कॉल केलास त्यासाठी। बुक्स तो मुझे भी बहुत ज्यादा पसंद है यार, पर क्या है ना आजकल पढ़ने के लिए टाइम नहीं मिलता, इसलिए मैं आजकल ऑडियो बुक्स सुन रही हूँ। ऑडियो बुक्स ना मला एडिक्शन लागले माहिती आहे का इतकं जास्त, की मी येता जाता गाडीवर म्हणा किंवा झोपताना म्हणा किंवा असंच घरात काहीही करत असताना ऑडियो बुक्स लावते आणि त्या ऐकत असते मी। तुमचे बेस्ट फ्रेंड्स कोण आहेत तेही तुम्ही सांगू शकता, त्यासाठी आता फेसबुकवर इंस्टाग्रामवरती तिकडे मी माझी एक पोस्ट टाकली आहे, तिकडे तुम्ही कमेंट करू शकता तुमच्या बेस्ट फ्रेंडच्या बद्दल। बाकी यहां पर गाने आपके लिए रेडी है, सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर, बजाते रहो।